श्री गुर्वे नमहा. चांगदेव 65 जीवनमुक्त सिद्धाचे आध्यात्मिक स्वगत. श्री चक्रपाणी चांगदेव हे 1400 वर्षांचे तपस्वी होते. त्यांनी श्री ज्ञानदेवांची आध्यात्मिक कीर्ती ऐकली व त्यांना पत्र लिहिण्याचा विचार केला. पत्र लिहिण्यास सुरुवात केल्यावर त्यांना प्रश्न पडला की मायण्यामध्ये कुमार ज्ञानेश्वर याला काय संबोधावे. आशीर्वाद द्यावा तर तो ज्ञानाने उच्च पदावर आहे आणि नमस्कार लिहावा तर वयाने खूपच लहान आहे. ह्या द्विधा अवस्थेत त्यांनी कोरेस पत्र श्री ज्ञानेश्वरास पाठवले. संवाद साधण्यात शब्द ही एक उपयोगी वस्तू आहे, पण कोणता शब्द वापरावा ह्याबद्दल गोंधळ होणे हा चित्ताचा भ्रम आहे. अशा भ्रमाची जाणीव त्या कोऱ्या पत्रामुळे श्री ज्ञानेश्वरांना झाली. 1400 वर्षे तपसाधना करूनही जर चित्तात भ्रम असेल तर साधनेत मोठीच बाधा आली आहे हे जाणून ती दूर करण्यासाठी श्री माऊलींनी 65 ओव्यांमध्ये चांगदेवाला एक स्वगतरूपी निरोप पाठवला. ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा भेद जेव्हा चित्तामध्येच उपसतो तेव्हा ते द्वैताचा एक पैलू दर्शवितो. अद्वैत तत्त्वज्ञानाचा व अनुभूतीच्या परम अवस्थेतील श्री ज्ञानदेवांनी चांगदेवाच्या चित्तातील हा द्वैताचा भ्रम निरसन केला ते या ओव्यांमधून. चांगदेव 65 हे अद्वैत बोधामृत आहे. एका जीवनमुक्त सिद्धाने एका तपस्व्याचा अहंकार आणि भ्रम संपवण्यासाठी लिहिलेले पारमार्थिक स्वगत होय. अद्वैत विज्ञानाचा सार थोड्या उदाहरणांसकट माऊलींनी इथे मांडला आहे. गूढतत्वज्ञान साध्या सोप्या उदाहरणांनी पटवून देण्याची माऊलींची हातोटी वाखाणण्याच्याही पलीकडील आहे. दोन व्यक्त जीवांमध्ये तो परमेश्वर कसा व्याप्त आहे ह्याचे यथार्थ वर्णन इथे आहे. तसेच परमेश्वराचे व्यापकत्व सर्वत्व आदी गुणवर्णनही इथे योगभाषेत समजावलेले आहेत. शुद्ध चित्ताच्या ठाई द्वैतभाव कसा निश्शेष होतो हे इथे आहे स्पष्ट करून सांगितले. योगसिद्धीने मृत्यूला 14 वेळा परतवल्यानंतर चांगदेवांना सूक्ष्म स्तरावर अहंकार झाला. प्राण्यांवर काबू करण्याच्या सिद्धीमुळे ते वाघावर स्वार होऊन फिरत, हाती सापाचा चाबूक घेत इत्यादी शक्ती प्रदर्शन करणे हे त्यांच्या अहंकारी स्वभावाचे लक्षण होते. अशा अहंकारी सिद्धाला अतिशय नम्रपणे एकेरी संबोधन करीतच श्री ज्ञानदेवांनी समचरणी आणले. अद्वैत सिद्धांताच्या ग्रंथांमधील ही ग्रंथिका एका सर्वोच्च स्थानावर आहे. ह्या 65 ओव्यांवरचे विवेचन वैज्ञानिक दृष्टीने करण्याचा प्रयत्न श्री माऊलींच्या आशीर्वादाने करीत आहे. बुद्धीबाजूला ठेवून दत्तचित्ताने शुद्ध भक्तिभावात स्थिर होऊन हे लेखन झाले आहे. हे पत्र नाही, इथे मायना नाही, शेवट नाही, संबोधन आणि संवाद पण नाही. हे एक आध्यात्मिक स्वगत आहे. त्यात चांगदेवाला उद्देशून विज्ञानाची उदाहरण माऊली करतात. विज्ञानाची अशी भैरवी माऊली गातात की शब्दांच्या पलीकडील ज्ञान विज्ञान शब्दांच्या नादातून व्यक्त होत जाते. शब्द हे ज्ञानाचे प्रतिबिंब होय. अशा द्विमती प्रतिबिंबातून त्रिमितीच्या अस्तित्वात आपणास माऊली घेऊन जातात. शब्द हे ज्ञानविज्ञान सागराच्या पृष्ठभागावरच तरंगतात व आपण खोलवर विहार करतो. ही शक्ती श्री माऊलींचे अद्वितीय स्थान दर्शविते.